प्रकटीकरण अध्याय 5। मग मी जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली। गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी 7 शिक्के मारून बंद केली होती। आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला। तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला,
गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे?
परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ते शिक्के तोडण्यास आणि त्यामध्ये पाहण्यास समर्थ नव्हता। मी खूप रडलो, कारण ती गुंडाळी उघडून आतमध्ये काय आहे हे पाहण्याच्या योग्यतेचे कोणीही नव्हते। पण वडिलांपैकी एक जण मला म्हणाला,
रडू नकोस, पहा, यहुदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे। तो गुंडाळी उघडण्यास व तिचे 7 शिक्के उघडण्यास समर्थ आहे।
मग मी एक कोकरा पाहिला, सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला, व त्याच्या भोवती 4 जिवंत प्राणी असलेले मी पाहिले, व वडिलेही त्याच्या भोवती होते। कोकरा बांधल्यासारखा दिसत होता। त्याला 7 शिंगे आणि 7 डोळे होते, आणि हे जणू देवाचे 7 आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते। कोकरा आला आणि त्याने जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली। आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा 4 जिवंत प्राणी व 24 वडीलजण कोकऱ्यासमोर उपडे पडले। प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या। या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या। आणि त्यांनी नवे गाणे गायले,
तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस, कारण तुला वदण्यात आले आणि तू आपल्याच रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून आणि राष्ट्रातून विकत घेतले। तू त्यांना राज्य आणि पृथ्वीवर आपल्या देवासाठी याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर सत्ता गाजवितील।
मग मी पाहिले सिंहासन आणि 4 जिवंत प्राणी व वडीलजण यांच्या सभोवती अगणित देवदूताची वाणी ऐकली। त्यांची संख्या अयुताची अयुते व हजारो हजार होती। देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले,
जो वदलेला कोकरा होता तो सामर्थ्य, संपत्ती, शहानपद आणि शक्ती, सन्मान, गौरव आणि स्तुतीस पात्र आहे।
प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की,
जो सिंहासनावर बसतो त्याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य अनंत काळपर्यंत असो।
4 जिवंत प्राणी म्हणाले,
आमेन।
मग वडीलजनांनी खाली पडून त्याला अभिवादन केले।